अथ त्रयोदशोऽध्यायः सूत उवाच विदुरस्तीर्थयात्रायाम् मैत्रेयादात्मनो गतिम् गत्वा गाद्धास्तिनपुरम् तया वाप्तविभीत्सितः यावतः कृतवान् प्रश्नान् क्षत्ता कौशारवाग्रतः जातैकभक्तिर्गोविन्दे तेभ्यः सोपर रामः तम् बन्धुमागतम् दृष्ट्वा धर्मपुत्रः सहानुजः धृतराष्ट्रो युयुत्सुश्च सूतः सारद्वतप्रीताम् गान्धारी द्रौपदी ब्रह्मन् सुभद्रा चोत्तरा कृपि अन्याश्च जामयः पाण्डोर्ज्ञातयः स सुताः स्त्रियः प्रत्युज्जग्मु प्रहर्षेण प्राणम् तन्मैवागतम् अभिसङ्गम्य विधिवत् परिष्वङ्गाभिवादनैः मुमुचुः प्रेम बाष्पौघम् विरहोत्कण्ठ्यकातराः राजा तमर्रयान् चक्रे कृतासन परिग्रहम् तम् भुक्तवन्तम् विश्रान्तम् आसीनम् सुखमासने प्रश्रयावनतो राजा प्राहतेषाम् च शृण्वताम् युधिष्ठिर उवाच अपि स्मरदनो युस्मत्पक्षच्छाया समेदितान् द्विषाग्नादेर्मोचिता यत्समात्रिकाः कया वृत्त्या वर्तितव्यम् वश्चरद्भीक्षितिमण्डलम् तीर्थानि क्षेत्रमुख्यानि सेवितानीह भूतले भवद्विदा भागवतास्तीर्थभूताः स्वयम् विभो तीर्थीकुर्वन्ति तीर्थानि स्वान्तस्थेन गदाभृता अपि न सुहृदस्तात् बान्धवा कृष्णदेवताः दृष्टा श्रुता वा यदवः स्वपुर्याम् सुखमासते इत्युक्तो धर्मराजेन सर्वम् तत्समवर्णयत् यथानुभूतम् क्रमशो विना यदुकुलक्षयम् नन्वप्रियम् दुर्विषहम् नृणाम् स्वयमुपस्थितम् नावेदयत् स करुणो दुःखितान् द्रष्टुमक्षमः कञ्चित्कालमाथावात्सीत् सत्कृतो देववत्सुखम् भ्रातुर्ज्येष्ठस्य श्रेयस्कृत् सर्वेषाम् प्रीतिमावान् अविभ्रद्धर्यमादण्डम् यथावदघकारिषु दधार शून्यतम् शापाद्वर्षशतम् यावद्दधारशूद्रत्वम् शापाद्वर्षशतम् यमाहम् युधिष्ठिरो लब्धराज्यो दृष्ट्वा पौत्रम् कुलन्धरम् भ्रातृभिः लोकपालाभिर्मुमुदे परयाम् श्रिया एवम् गृहेषु सक्तानाम् प्रमत्तानाम् यदि हया अत्याक्रमद् अविज्ञातः कालः परमदुस्तरः विदुरस्तदभिप्रेत्य धृतराष्ट्रमभासत राजन् निर्गम्यताम् शीघ्रम् पश्येदम् भयमागतम् प्रतिक्रिया न यस्येह कुतश्चित् कदाचित् प्रभो स एव भगवान् कालः सर्वेषाम् न समागतः येन चैवाभिपन्नोऽयम् प्राणैः प्रियतमैरपि जनः सद्यो वियुज्येत किमुतान्यैर्धनादिभिः पितृभ्रातृसुहृत्पुत्रा हतास्ते विगतम् वयः आत्मा च जरया ग्रस्त परगेहमुपासते अहो महीयसी जन्तोर्जीविताशायद्यया भवान् भीमापवर्जितम् पिण्डम् आदत्ते गृहपालवत् अग्निर्निसृष्टो दत्तश्च गरोदाराश्च दूषिताः ऋतम् क्षेत्रम् धनम् येषाम् तद्दत्तैरसुभिः कियत् तस्यापि तव देहोऽयम् कृपणस्य दिदीविशोः परैत्यनिच्छतो जीर्णो जरया वाससि इव गतस्वार्थमिमम् देहम् विरक्तो मुक्तबन्धनः अविज्ञातगतिर्जय्यात् स वै धीरः उदारित ये स्वकात् परतो वेह जातनिर्वेद आत्मवान् हृदि कृत्वा हरिङ्गेहात् प्रव्रजेत् स नरोत्तमः अथोदीचम् दिशम् यातु स्वैरज्ञातगतिर्भवान् इतोर्वाक्प्रायशः काले पुंसाम् गुणविकर्षणः एवम् राजा विदुरेणानुजेन प्रज्ञा चक्षुर्बोधित आजमीढः चित्त्वा स्वेषु स्नेहपाशान् दृढिन्नो निश्चक्राम भ्रातृसन्दर्शिताध्वा पतिम् प्रयान्तम् सुबलस्य पुत्री पतिव्रता चानुजगाम साध्वी हिमालयम् न्यस्तदण्डप्रहर्षम् मनस्विनामिव सत्सम्प्रहार अजातशत्रुः कृतमैत्रो हुताग्निर्विप्रान्नत्वा तिलगो भूमिरुक्मैः गृहम् प्रविष्टो गुरुवन्दनाय न चापश्यत् पितरौ सौ बलिम् च तत्र सञ्जयमासीनम् पप्रच्छोद्विग्नमानसः गावल्गणे क्वनत्स्तातो वृद्धो हीनश्च नेत्रयोः ಅಂಬಾಚಾರ್ಯದ ಪುತ್ರಾರ್ಧಾ ಪಿತೃವ್ಯಾಕ್ವಗತ ಸುರಿತ್ ಅಪಿ ಮಯ್ಯ ಕೃತ ಪ್ರಜ್ಞೆ ಹತಬಂಧು ಸ ಭಾರ್ಯಯ ಆಶಂಸಮಾನ ಶಮಲಂ ಗಂಗಾಯಾಂ ದುಃಖಿತೋಪದತ್ ಉಪಿತರ್ಯುಪ್ರತೆ ಪಾಂಡವು ಸರ್ವಾನ್ನ ಸುರಿದ ಶಿಶೂನ್ ಅರಕ್ಷತಾಂ ವ್ಯಸನತ ಪಿತೃವ್ಯೌಕಾಗ್ವತಾವಿತ ಸೂತ ಉವಾಚ ಕೃಪಯಾ ಸ್ನೇಹ ಏಕ್ಲವ್ಯಾತ್ ಸೂತೋ ವಿರಹ ಕರ್ಷಿತ ಆತ್ಮೇಶ್ವರ ಮಚಕ್ಷಾಣೋ ನ ಪ್ರತ್ಯಾಹಾತಿ ಪೀಡಿತ ವಿಮೃಜ್ಯಾಶ್ರೂಣಿ ಪಾಣಿಭ್ಯಾಂ ವಿಷ್ಟಭ್ಯಾತ್ಮಾನಮಾತ್ಮನ ಅಜಾತ ಶತ್ರು ಪ್ರತ್ಯೂಚೆ ಪ್ರಭೋ ಪಾದಾವನುಸ್ಮರನ್ ಸಂಜಯ ಉವಾಚ ನಾಹಂ ವೇದ ವ್ಯವಸಿತಂ ಪಿತ್ರೋರ್ವ ಕುಲನಂದನ ಗಾಂಧಾರ್ಯಾ ವಾ ಮಹಾಬಾಹೋ ಮಿಷುತೋಸ್ಮಿ ಮಹಾತ್ಮವಿ ಅಥಾ ಜಗಾಮ ಭಗವಾನ್ ನಾರದ ಸಹ ತುಂಬರು ಪ್ರತ್ಯುತ್ಥಾಯ ಅಭಿವಾದ್ಯ ಸಾನುಜೋಭ್ಯವರ್ಚಯನ್ ಸಾನುಜೋಭ್ಯರ್ಚಯನ್ನಿವ ಯುಧಿಷ್ಠಿರ ಉವಾಚ ನಾಂ ವೇದಗತಿ ಪಿತ್ರೋರ್ಭಗವಾನ್ ಕ್ವ ಗತಾವಿತ ಅಂಬಾವಾ ಹತಪುತ್ರಾರ್ಥಾ ಕ್ವ ಗತಾ ಚ ತಪಸ್ವಿನಿ ಕರ್ಣಧಾರೈವಾಪಾರೇ ಭಗವಾನ್ ಪಾರದರ್ಶಕ ಅಥಾಭಾಷೇ ಭಗವಾನ್ ನಾರದೋ ಮುನಿಸತ್ತಮ ಮಾ ಕಂಚನ ಶುಚೋ ರಾಜನ್ ಯದೀಶ್ವರ ವಶಂ ಜಗತ್ ಲೋಕಾ ಸಪಾಲಾ ಯಸ್ಯೇ ಮೇ ವಹಂತಿ ಬಲಿಮೀಷಿತು ಸ ಸಂಯುನಕ್ತಿ ಭೂತಾನಿ ಸ ಏವ ವಿಯುನಕ್ತಿ ಚ ಯಥಾ ಗಾವೋ ನಸಿ ಪ್ರೋತಸ್ತಂತ್ಯಾಂ ಬದ್ಧಾ ಸ್ವಬಾ ಸ್ವದಾಮಭೀ ವಾಕ್ತಂತ್ಯಾಂ ನಾಮಭಿರ್ಬದ್ಧಾ ವಹಂತಿ ಬಲಿಮೀಷಿ ಯಥಾ ಕ್ರೀಡೋಪಸ್ಕಾರಾಣಾಂ ಸಂಯೋಗ ವಿಗಮಾವಿವ ಯದೃಚ್ಛ ಕ್ರೀಡತು ಸ್ಯಾತಾಂ ತಥೈವೇಚ್ಛೇಷಯಾ ನೃಣಾಂ ಯನ್ಮನ್ಯಸೆ ಧ್ರುವಂ ಲೋಕಂ ಅದ್ರುಹಂ ವಾ ಚೋಭಯಂ ಯನ್ಮನ್ಯಸೆ ಧ್ರುವಂ ಲೋಕಂ ಅದ್ರುಹಂ ವಾ ನ ಚೋಭಯಂ ಸರ್ವಥಾ ನೈ ಶೋಚ್ಯಾಸ್ತೆ ಸ್ನೇಹಾದನ್ಯತ್ರ ಮೋಹಜಾತ್ ತಸ್ಮಾಜ್ಜಯಂಗ ವೇಕ್ಲವ್ಯಮಜ್ಞಾನಕೃತಮಾತ್ಮನಃ ಕಥಂ ತ್ವನಾಥ ಕೃಪಣ ವರ್ತೇರಂಸ್ತೆ ಚ ಮಾಂ ವಿನಾ ಕಾಲ ಕರ್ಮಗುಣಾಧೀನೋ ದೇಹೋಯಂ ಪಾಂಚ ಭೌತಿಕ ಕಥಮನ್ಯಾಸ್ತು ಗೋಪಾಯೇತ್ ಸರ್ಪಗ್ರಸ್ತೋ ಯಥಾ ಪರಂ ಅಹಸ್ತಾನಿ ಸಹಸ್ತಾನಾಂ ಅಪದಾನಿ ಚತುಷ್ಪದಾಂ ಫಲ್ಗೂನಿ ತತ್ರ ಮಹತಾಂ ಜೀವೋ ಜೀವಸ್ಯ ಜೀವನಂ ತದಿದಂ ಭಗವಾನ್ ರಾಜನ್ನೇಕ ಆತ್ಮಾತ್ಮನಾಂ ಸ್ವದೃಕ್ ಅಂತರೋನಂತರೋ ಭಾತಿ ಪಶ್ಯತಂ ಮಾಯೆಯೋರುದಾ ಸೋಯಮದ್ಯ ಮಹಾರಾಜ ಭಗವಾನ್ ಭೂತಭಾವನ ಕಾಲರೂಪೋವತೀರ್ಣೋಸ್ಯಾಂ ಅಭಾವಾಯ ಸುರದ್ವಿಷಾಂ ನಿಷ್ಪಾದಿತಂ ದೇವಕೃತ್ಯಂ ಅವಶೇಷಂ ಪ್ರತೀಕ್ಷತೆ ತಾವದ್ಯೂಯಂ ಅವೇಕ್ಷಧ್ವಂ ಭವೇದ್ ಯಾವದಿಯೇಶ್ವರ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಸಹ ಭ್ರಾತ್ರಾ ಗಾಂಧರ್ಯಾ ಚ ಸ್ವಭಾರ್ಯಯ ದಕ್ಷಿಣೇನ ಹಿಮವತಃ ಆಶ್ರಮಾಣಾಮಾಶ್ರಮಂಗತಃ ದಕ್ಷಿಣೇನ ಹಿಮವತಃ ಋಷೀಣಾಮಾಶ್ರಮಂಗತಃ ಶ್ರೋತೋ ವೈ ಸಪ್ತವೀರ್ಯಾ ವೈ ಸ್ವರ್ಧುನಿ ಸಪ್ತಧಾ ವ್ಯಧಾತ್ ಸಪ್ತಾನಾಂ ಪ್ರೀತಯೇ ನಾನಾ ಸಪ್ತಸ್ರೋತಃ ಪ್ರಚಕ್ಷತೆ ಸ್ನಾತ್ವಾನುಸವನಂ ತಸ್ಮಿನ್ ಹುತ್ವಾ ಚಾಗ್ನಿನ್ ಯಥಾ ವಿಧಿ ಅಭಕ್ಷಯ ಉಪಶಾಂತಾತ್ಮ ಸ ಆಸ್ತೇಗೆ ವಿಗತೈಷಣ ಯಿತಾಸನೋಚಿತ ಶ್ವಾಸ ಪ್ರತ್ಯಾರಿತ ಷಡೀಂದ್ರಿಯ ಹರಿಭಾವನಯಾಧ್ವಸ್ತ ಸರಜ ಸತ್ವತಮೋಮಲ ಜಿತಾಸನೋಜಿತ ಶ್ವಾಸ ಪ್ರತ್ಯಾರಿತ ಷಡೀಂದ್ರಿಯ ಹರಿಭಾವನಯಾಧ್ವಸ್ತ ರಜ ಸತ್ವತಮೋಮಲ ವಿಜ್ಞಾನಾತ್ಮನಿ ಸಂಯೋಜ್ಯ ಕ್ಷೇತ್ರಜ್ಞೇ ಪ್ರವಿಲಾಪ್ಯತಂ ಬ್ರಹ್ಮನ್ಯಾತ್ಮಾನಮಾಧಾರೇ ಘಟಾಂಬರ ವಿಮಾಂಬರೇ ಧ್ವಸ್ತ ಮಾಯಾ ಗುಣೋದರ್ಕೋ ನಿರುದ್ಧ ಕರ್ಣಾಶಯ ನಿವರ್ತಿತಾಖಿಲಾಹಾರ ಆಸ್ತೆ ಸ್ಥಾಣುರಿವಾಚಲ ತಸ್ಯಾಂತರಾಯೋ ಮೈವ ಭೂ ಸನ್ಯಸ್ತಾಖಿಲ ಕರ್ಮಣ ಸವಾ ಅದ್ಯತನಾದ್ರಾಜನ್ ಪರತ ಪಂಚಮೇ ಹನಿ ಕಲೇವರಂ ಹಾಸ್ಯತಿ ಸ್ವಂ ತ್ವಚ್ಚ ಭಸ್ಮಿ ಭವಿಷ್ಯತಿ ಕಲೇವರಂ ಹಾಸ್ಯತಿ ಸ್ವಂ ತಚ್ಚದ್ಭಸ್ಮಿ ಭವಿಷ್ಯತಿ ದಯ್ಯಮಾನೇಗ್ನಿಭಿರ್ದೇಹೇ ಪತ್ಯುಃ ಪತ್ನೀ ಸಹೋಟಜೆ ಬಹಿಸ್ಥಿತಾ ಪತಿಂ ಸಾಧ್ವಿ ತಮಗ್ನಿಂ ಮನುವೇಕ್ಷ್ಯತಿ ವಿದುರಸ್ತು ತದಾಶ್ಚರ್ಯಂ ನಿಶಾಮ್ಯ ಕುರು ನಂದನ ಹರ್ಷಶೋಕಿಯುತಸ್ತಸ್ಮಾತ್ ಗಂತಾತೀರ್ಥ ನಿಷೇವಕಃ ಇತ್ಯುಕ್ತ್ವಾ ಥಾರುರತ್ ಸ್ವರ್ಗಂ ನಾರದ ಸಹತಂ ತುಂಬುರು ಯುಧಿಷ್ಠಿರೋ ವಚಸ್ತಸ್ಯ ಹೃದಿ ಕೃತ್ವಾ ಜಹಾಚ್ಯುಚ ಇತಿ ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತೆ ಮಹಾಪುರಾಣೇ ಪಾರಮಂಸ್ಯಾಂ ಸಂಗೀತಾಯಾಂ ಪ್ರಥಮ ಸ್ಕಂಧೇ ನೈಮಿಷಿಯೋಪಾಖ್ಯಾನೇ ತ್ರಯೋದಶೋಧ್ಯಾಯಃ